चीनीमंडी.com पॉडकास्ट।
अर्थसंकल्पावर साखर उद्योजकांची नाराजी। देशात दुसऱ्या क्रमांकाचा उद्योग अशी ओळख असलेल्या साखर उद्योगाला यावर्षीच्या केंद्रीय अर्थसंकल्पात कोणत्याही प्रकारची तरतूद केलेली नाही। कृषी मूल्य आयोगानं केलेल्या विविध शिफारशींसह या उद्योगाकडून यापूर्वी केलेल्या मागणीबाबत कोणताही निर्णय न घेतल्यानं या उद्योगातून नाराजीचा सूर आहे। अर्थमंत्र्यांनी या विषयाला स्पर्शही केला नाही। FRP ची रक्कम देण्यासाठी केंद्र सरकारनं विविध योजनांतून कारखान्यांना कर्ज पुरवठा केला, पण त्यावरील व्याज एकीकडे वाढत असताना FRP तही दरवर्षी वाढ होत आहे, त्यामुळे कारखान्यांचं अर्थकारण बिघडलं आहे। साखरेचे साठे वाढले आहेत, त्याला मागणी नाही। या साखरेवरच घेतलेल्या कर्जाचं पुनर्गठन करावं अशीही या उद्योगाची मागणी होती। हे कर्ज माफ करू नका, फक्त आणखी 2 वर्ष हप्ते आणि पुढील 3 वर्ष ते फेडण्याची मुदत द्यावी, या मागणीकडेही केंद्रानं दुर्लक्ष केलं आहे। गेली 2 ते 3 वर्ष साखर कारखान्यांकडून FRP देण्यासाठी कर्ज काढावं लागतं। यावर्षी तर शेवटच्या टप्प्यात तुटणाऱ्या उसाची FRPही देणं शक्य नाही। अशा परिस्थितीत साखरेच्या हमीभावात केंद्राकडून वाढ केली जाईल अशी अपेक्षा होती, पण ती फोल ठरली। औद्योगिक आणि घरगुती वापराच्या साखरेचे दर वेगवेगळे करावेत अशीही मागणी या उद्योगाची होती। अलीकडेच कृषी मूल्य आयोगानंही हीच शिफारस केंद्र सरकारकडे केली होती। यावर कालच्या अर्थसंकल्पात काहीतरी घोषणा होण्याची शक्यता होती, पण तशी कोणतीही घोषणा झाली नाही।